नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. सरकाराच्या येवजणेचो लाव घेवन तरणाट्यांनी सुक्ष्म, लघु आनी मध्यम मळार वेवसाय करपाच्या संदीचो लाव घेवचो अशें आवाहन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केलां. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं आयज जगन्नाथ यात्रेचो रथ ओडपाची धार्मीक विधी जाली. आदिवासी कल्याण आनी उदरगतीच्या नदरेंतल्यान केंद्र सरकारान चालीक लायिल्ले धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्श येवजण गोंयांत 3 जुलयक सांगे मतदारसंघात लॉन्च करतले अशी माहिती समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. कर्मचारी भरती आयोगान जायरात दिल्ल्या शिक्षक, लायब्रेरियन, तांत्रीक अधिकारी पदा खातीरची पयली सीबीटी परिक्षा 27 जुलयक जातली. आतां पुराय खबरो. गोंय हे आंतरराष्ट्रीय पावण्यावेले पर्यटन थळ, ताका लागून पर्यटन मळार सुक्ष्म, लघु आनी मध्यम मळार वेवसाय करपाक खूब संद आसा. हाका लागून राज्य आनी केंद्र सरकाराच्या येवजणेचो लाव घेवन तरणाट्यांनी ह्या संदेचो लाव घेवचो अशें आवाहन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केला. ते गोंय उद्देग संचालनालया वतीन आयोजित जागतीक एमएसएमई दिसाच्या पणजीत आयोजित केल्ल्या कार्यावळीत मुखेल सोयरे म्हूण उलयताले. गोंयांत सध्या उद्यम पोर्टलाचेर 70,000 अशे उद्देग नोंद जाल्यात. हातूंतले 60% उद्देग सेवा क्षेत्र म्हळ्यार सर्वीस सॅक्टर, जाल्यार 97% उद्देग सुक्ष्म विभागांत आसात, जाल्यार जागतीक मळार 90% एमएसएमई वेवसाय आसात. हातूंतल्यान 60% रोजगार तयार जाला. जाल्यार बारीक दिसपी ह्या वेवसायांतल्यान जागतीक पांवड्यार 50% जीडीपी मेळटा अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या.
70,000 एमएसएमईज ह्यो उद्यम पोर्टलाचेर गव्हर्नमेंटाचेर रजिस्टर्ड जाल्यात. 70,000 लोक उद्यम पोर्टलाचेर एंटरप्रिनर जावपाचे स्वप्न पळयतात. तांकां आतां हेड होल्डिंग किंवा तांकां मार्केट कशें दिवप हे सरकारानूच चलयलां. आनी त्याच खातीर रॅम्प आसतलो, एडीआय आसतले, हांच्या कडल्यान तांकां हँड होल्डिंग करून फुडें व्हरपाचें काम हे सातत्यात आमी पळयतात. तशें पळोवंक वचत जाल्यार 60% ऑफ द सॅक्टर्स विच इज इन सर्वीस सॅक्टर, आमी जेका सर्वीस इंडस्ट्री म्हणटा, ह्या सर्वीस इंडस्ट्रीतले आसा. आनी 97% इट इज अंडर द मायक्रो कॅटेगरी. गोवा बींग अ टुरिस्टीक स्टेट, आमी विचार करपाक जाय, इट इज अप्रॉक्सिमेटली मोर दॅन 1 crore ऑफ द टुरिस्ट एन्युअली फुटफॉल गोंयांत आसा. आमी बिझनेस सुरू करताना कितें करचो, कसल्या सॅक्टरांत करतो आनी कशा पद्दतीचो करतो. जर आमी तो केलो ना जाल्यार आमी एक एकदां दोश दिता आनी सगळे भायल्यान येवन तेंच्यांनी सगळेंच सुरू केलें बरें म्हणून.
मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं आयज जगन्नाथ यात्रेचो रथ ओडपाची धार्मीक विधी जाली. पणजे मिरामार सर्कल ते पणजे फेरीबोट जेटी मेरेन जगन्नाथ रथयात्रा काडली. पुरी ओरिसा हांगाच्या जगन्नाथ देवळाची चारूय द्वार उक्ते जाल्ल्यान जगन्नाथ यात्रेक आनीक चड धार्मीक म्हत्व आयलां अशें ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी म्हळां. तशेंच गोंयांत रावपी ओडिशाच्या नागरिकांनी गोंयची संस्कृताय आपणावची, तशेंच गोंयच्या उदरगतीत हातभार लावचो अशें आवाहन ह्या वेळार मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केलां. गोंयांत सुमार 40,000 ओडिशाचे लोक राबितो करतात. गोंयांत राबितो करपी ओडिशाच्या नागरिकांक संघटने वतीन 2009 गोंयांत जगन्नाथ रथयात्रेचें आयोजन करता अशी माहिती समितीचे अध्यक्ष स्वर्णप्रभा मिश्रा हांणी दिल्या. ह्या यात्रेक भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक, तशेंच भाजप सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळयेकार हाजीर आशिल्ले, तशेंच ओडिशाचे नागरीक आनी भावीक व्हडा आंकड्यांनी हाजीर आशिल्ले.
सभी भक्तों के लिए ओडिशा में जगन्नाथ के चारों द्वार खुले गए हैं. लोग आज बड़ी मात्रा से जगन्नाथ का दर्शन लेने के लिए ओडिशा में जा रहे हैं, लेकिन आप सभी भक्त यहीं पे जय जगन्नाथ का दर्शन ले रहे हैं. हम सब एक हैं, साथ में मिलके जगन्नाथ की पूजा और रथ यात्रा गोवा में करेंगे. गोवा का कल्चर प्रमोट करते हुए आप लोग यहाँ पे रह रहे हैं. मैं बस यही कहूंगा कि इसी तरह से आप गोवा के बीच पे जो घुल मिल गए वही शांति बनाए रखे, गोवा के डेवलपमेंट में हमेशा पार्टिसिपेट हो. इतना ही कहते हुए जय जगन्नाथ जी का आशीर्वाद आप सभी लोगों के ऊपर सदा बना रहे, बस यही मेरी जगन्नाथ जी से प्रार्थना है. जय जगन्नाथ.
आदिवासी कल्याण आनी उदरगतीच्या नदरेंतल्यान केंद्र सरकारान चालीक लायिल्ली धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्श येवजण गोंयांत 3 जुलयक सांगे मतदारसंघात लॉन्च करतले अशी माहिती समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. या अभियानाचो उक्तावण सुवाळो सांगे नगरपालिकेच्या सभागरात जातलो. या वेळार केंद्रीय आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री जुआल ओर्नम तशेंच गोयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हाजीर आसतले. या अभियानावरवी 50% आदिवासी लोकसंख्या आशिल्ल्या गावांची उदरगत जातली. गोयांत आदिवासी समाज आशिल्ल्या 9 तालुक्यातल्या 25 गावांक, जातून गोयच्या 23.8% आदिवासी लोकसंख्येचे आसपाव आसा, या गावांचो या अभियानात आसपाव आसा अशी माहिती मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. या अभियानावरवी आदिवासी समाजाची उदरगत करपाक केंद्र सरकाराच्या 17 मंत्रालयांच्या जोडपालवान गोय सरकाराची वेगवेगळी खाती काम करतली अशी माहिती मंत्री फळदेसाय हांणी दिल्या. गोयात आदिवासी समाजाची 60-70% उदरगत जाल्या. बारीक सारीक जी सुविधा पावपाची उरल्या ती सुविधा या अभियानावरवी सरकार आदिवासी समाजातल्या गरजू मेरेन पावयतले अशी माहिती मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. गोय ईडीसीच्या स्वयंपूर्ण गोवा उपक्रमा खाला फाल्यां साखळी नगरपालिका कार्यालयात सकाळी 10:30 एक खाशेली कार्यावळ जातली. हे कार्यावळीक साखळी मतदारसंघाचे आमदार तशेंच राज्याचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हे स्वयंपूर्ण गोवा उपक्रमा खाला उपस्थित नागरिकांक मार्गदर्शन करतले. या सुवाळ्यांक मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे वांगडा साखळीची नगराध्यक्ष सिद्धी प्रभू, उपनगराध्यक्ष आनंद काणेकार आणि हेर मानेस्त हाजीर असतले. हे कार्यावळीक नागरिकांनी व्हडा संख्येन हाजीर रावचे असे आवाहन साखळी नगरपालिकेन केलां. कर्मचारी भरती आयोगान जायरात दिल्ल्या शिक्षक, लायब्रेरियन, तांत्रिक अधिकारी पदा खातीरची पहिली सीबीटी परिक्षा 27 जुलैक जातली. परिक्षेच्या तारखेविशीची नोटीस आयोगान जारी केल्या. परिक्षेचे वेळापत्रक, एडमिट कार्ड उमेदवारांक ईमेलाचेर धाडटले आनी ते 15 जुलै मेरेन आयोगाच्या वेबसायटीचेर उपलब्ध जातले अशें मंडळान कळीत केलां. आयोगान 2 मे 2025 दिसा शिक्षक, पीएसआय, तांत्रीक अधिकारी पदां भरपा खातीर जायरात दिल्ली. शिक्षकांची कांय पदां सोडली जाल्यार हेर पदां खातीर अर्ज करपाची निमाणी तारीख सोंपल्या. हाका लागून आयोगान परिक्षेची तारीख जाहीर केल्या. कर्मचारी भरती आयोगावरवी भरती जावपी एलडीसी आनी ज्युनियर स्टेनोग्राफर पदा खातीर जांकां टायपिंग करप शक्य ना अशा प्रकारच्या दिव्यांगांक टायपिंग चाचणींतल्यान सूट दिल्या. हे खातीर पात्र आशिल्ल्या दिव्यांगांनी 15 जुलै मेरेन कर्मचारी भरती आयोगाकडे वैजकी मंडळ वा सिव्हील सर्जनाकडे प्रमाणपत्र सादर करप बंधनकारक आसा. एलडीसी आनी स्टेनोग्राफर पदांच्या स्किल टेस्ट खातीर आयोगान पात्र उमेदवारांची वळेरी जाहीर केल्या. ही वळेरी कर्मचारी भरती आयोगाच्या वेबसायटीचेर उपलब्ध आसा. गोय वेधशाळेन उक्तायल्ल्या अदमासा प्रमाण आयज राज्यांत चडांत चड तापमान 31 डिग्री सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 25 डिग्री सेल्सियस इतलें आसतलें. फुडल्या 3 ते 4 दिसांत पावस वाडपाची शक्यताय आयएमडीन उक्तायल्या. दक्षीण महाराष्ट्र आनी गोंयच्या दर्यादेगेर वाऱ्याचो वेग 45-55 किलोमीटर आसतलो आनी 28 आनी 29 जून 2025 दिसा नुस्तेमाऱ्यांनी दर्यांत वचचें न्हय अशें हवामान खात्यान कळीत केलां. चेन्नय हांगा जाल्ल्या पहिल्या हॉकी इंडिया मास्टर्स कप बायलांच्या निमणे फेरयेंत ओडिशान पंजाबाक 1 गोलान हारयले. बायलांच्या विभागात 3र्या आनी 4थ्या क्रमांकाच्या स्थाना खातीर आयच्या मॅचींत हरियाणान यजमान तमिळनाडूचेर 4-8-3 अशें जैत मेळयले. बायलांच्या विभागात गट अ क्रमवारीत कर्नाटक 9 गूण मेळून क्रमवारीत आघाडीचेर आसा आनी ताचे उपरांत हिमाचल प्रदेश आसा. ब गटांत पंजाब 9 गूण पटकावन मुखार आसा आनी ताचे उपरांत ओडिशा आसा. आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. सरकाराच्या येवजणेचो लाव घेवन तरणाट्यांनी सूक्ष्म, लघु आनी मध्यम मळार वेवसाय करपाच्या संदीचो लाव घेवचो अशें आवाहन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केलां. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं आयज जगन्नाथ यात्रेचो रथ ओडपाची धार्मीक विधी जाली. आदिवासी कल्याण आनी उदरगतीच्या नदरेंतल्यान केंद्र सरकारान चालीक लायिल्ले धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष येवजण गोंयांत 3 जुलैक सांगे मतदारसंघात लॉन्च करतले अशी माहिती समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. कर्मचारी भरती आयोगान जायरात दिल्ल्या शिक्षक, लायब्रेरियन, तांत्रीक अधिकारी पदा खातीरची पहिली सीबीटी परिक्षा 27 जुलैक जातली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 7:25 वरांचेर. नमस्कार.